उत्पत्ती अध्याय 11. आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथे वस्ती केली. ते एकमेकांना म्हणाले, चला आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू. त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते. मग लोक म्हणाले, चला आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहोचेल असा उंच बुरुज बांधू आणि आपण आपले नाव होईल असे करूया. आपण जर असे केले नाही तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल. आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरुज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला. परमेश्वर देव म्हणाला, पहा हे सर्व लोक एक असून एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे. लवकरच जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही. चला आपण खाली जाऊ, त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू, मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही. मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. ही शेमाची वंशावळ. जलप्रलयानंतर 2 वर्षांनी शेम 100 वर्षाचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला. अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम 500 वर्षे जगला. तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला. अर्पक्षद 35 वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला. शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद 403 वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. जेव्हा शेलह 30 वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबराला जन्म दिला. एबरला जन्म दिल्यावर शेलह 403 वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. एबर 34 वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला. पेलेग झाल्यावर एबर 430 वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. पेलेग 30 वर्षांचा झाला तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला. रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग 209 वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. रऊ 32 वर्षांचा झाला तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला. सरुगाला जन्म दिल्यावर रऊ 207 वर्ष जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. सरुग 30 वर्षांचा झाला तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला. नाहोराला जन्म दिल्यावर सरुग 200 वर्ष जगला आणि त्याने आणखीन मुलांना व मुलींना जन्म दिला. नाहोर 29 वर्षाचा झाला तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला. तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी 119 वर्ष जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला. तेरह 70 वर्षांचा झाला तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हरान यांना जन्म दिला. तेरहाची वंशावळ ही. तेरहाने अब्राम, नाहोर व हरान यांना जन्म दिला. हरानाने लोटाला जन्म दिला. हरान आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खासद्यांचे ऊर येथे मरण पावला. अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हरानाची मुलगी होती. हा हरान मिल्का व इस्का यांचा पिता होता. साराय वांज होती, तिला मुलबाळ नव्हते. मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राहम, हरानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हरान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले. तेरह 205 वर्ष जगला, त्यानंतर तो हरान येथे मरण पावला.